ज्ञानम कापुरी आज भावावरी वसावारी चा घेतला पावलानी